आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा उद्या चंद्रपुरात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे. मोरवा विमानतळाजवळच्या 16 एकराच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून नरेंद्र मोदी सुमारे 10 वर्षांनी चंद्रपूरमध्ये सभा घेणार आहेत. या सभेच्या दृष्टीनं भाजपातर्फे जय्यत तयारी होत असून सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 6 राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा 2 श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि भारतीय पोलीस सेवेतले माजी अधिकारी एन के मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचं आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हे विशेष निरीक्षक कर्मचारी सुरक्षा दलं आणि मतदान यंत्रांवर देखरेख ठेवतील. ते स्वतः राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकता भासली तर संवेदनशील आणि जिथे समन्वयाची गरज आहे अशा भागांना भेट देतील. लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना विविध परवानग्या मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुविधा या पोर्टलवर गेल्या 20 दिवसांमध्ये 73 अर्ज उपलब्ध झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. प्रचारासाठी रॅली, हंगामी कार्यालयं सुरू करणं, प्रत्यक्ष भेटींनी घरोघरी जाऊन करायचा प्रचार, व्हिडिओ व्हॅन, हेलिकॉप्टर आदी बाबींसाठीच्या परवानग्या या पोर्टलवर उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर देण्यात येणाऱ्या या परवानग्यांसाठी 44,600 अर्ज मंजूर करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पोर्टलमुळे उमेदवारांच्या निवडणूक व्यवस्थापनात पारदर्शकताही राहणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या रन फॉर व्होट या मतदान जनजागृती विषयक लोकशाही दौडमध्ये 6,359 नागरिक सहभागी झाले. या उपक्रमाची नोंद आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पनवेल शहरात आज विविध माध्यमांतून मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढून तसंच जागोजागी पथनाट्य सादर करून मतदानाचं महत्व पटवून दिलं. पनवेलच्या एका शाळेत तृतीयपंथीयांची बैठक आयोजित करून त्यांनाही मतदानाचं महत्व सांगण्यात आलं. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या 5 व्हिडिओ गेम पार्लर्सवर कुडाळ पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्लर्सच्या मालकांनाही आज ताब्यात घेतलं असून या कारवाईत 43,000 रोख रकमेसह 46 यंत्र मिळून 9,63,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या विविध संघटनांनी नोंदवलेल्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातल्या शेंदूरजना उड्डाणपुलाजवळ 3 वाहनांचा अपघात होऊन 3 जण जखमी झाले आहेत. लासलगावहून नागपूरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक आज सकाळी 5:30 वाजता उड्डाणपुलासमोर उलटला. त्यामुळे मागून येत असलेल्या ट्रकनं अचानक ब्रेक दाबले. त्याचवेळी भरधाव वेगानं नाशिकहून नागपूरकडे द्राक्ष घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी अचानक थांबलेल्या ट्रकवर धडकली. गाडीचा चालक गंभीररित्या जखमी झाला तर ट्रक चालकालाही किरकोळ जखम झाली. जखमींना समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी आजचा 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियम इथं 3:30 वाजता सुरू होईल. दुसरा सामना लखनौच्या एकाना सिटी इथल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या 2 संघांमध्ये 7:30 वाजता सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.